Jazz.com शामची आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोल, नेहा स्टूडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुति, रात्र सातवी, पत्रावळ। कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे। साधेपणात किती सुंदरता आणि स्वच्छता असते। ताटांना ती कलही लावा आणि पोटात दवडा घाण सारी। माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणं फार आवडायचं। बायकांना सुद्धा त्रास कमी, ताटे घासावयास नकोत। वडील सकाळी शेतावर जावयाचे, इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10 सुमारास घरी परत येत असत। येताना फुले पत्रावळीसाठी पाने कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन ते घरी यावयाचे। वडील मग स्नानसंध्या करून पूजा वगैरे करायचे। आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू, ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण। मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे, द्रोण तर अगदी साधत नसे। आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा। पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावईच शहाणा म्हटला पाहिजे। घरातील मंडळी पत्रावळी लावत असत। कधी कधी प्रत्येकानं 5 पत्रावळी लावाव्यात असं आजी ठरवून टाकी। प्रत्येकास पाने वाटून दे। नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात। वडाची पानं, पळसाची पानं, कुड्याची पानं, धामणीची पानं, भोकरीची वाटोळी पानं, पांढऱ्या चाफ्याची पानं, सर्वांच्या पत्रावळी लावतात। श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात। चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात। कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे। झाडांची व त्यांच्या पानांची केवढी ही थोरवी। श्याम, तू पत्रावळ लावावयास शिक, नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही हो तुला, आईनं मला बजावलं।
मला नाही येत पत्रावळ लावता, मी काही लावणार नाही,
मीही रागानंच म्हटलं। माझी बहीण माहेरी आली होती, ती मला म्हणाली, श्याम मी शिकवते तुला, कठीण काय आहे त्यात?
मला नको तू शिकवायला, जा,
मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले। माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे। माझे वडीलही पत्रावळ आणि द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते। आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते, त्यांची तर आख्यायिकाच झाली होती। जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावयाचे। चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही असे विचार त्यांच्या मनात येत नसत। कसेही पान असो, राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच। कोणाकडे लग्न मुंजे असली, प्रयोजन वगैरे असलं, गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची व पत्रावळी लावीत बसावयाची। गप्पा गोष्टी करीत सहकार्यानेच काम करावयाची। अलीकडे ही पद्धत निघून चालली आहे। अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले, परंतु मी पडलो हट्टी। मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही। मी पत्रावळ लावली नाही व आईनं माझं पान मांडलं नाही। ज्यानं त्यानं आपापली पत्रावळ घेऊन बसावं असं ठरलं होतं. माझी पत्रावळ नाही, सारीजण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना शाम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ. आई उद्या लावील तो वाढ त्याला आज, असं अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो.
मी नाहीच लावणार पत्रावळ, जा नका वाढू मला जेवायला. माझे अडले एक खेटर, मी तस्सा उपाशी राहीन,
असं म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयाला येते का याची मी वाट पाहत होतो. शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली आणि म्हणाली,
श्याम चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे का समजावयास? उठ चल, लहानसे ठिकोळे लाव आणि बस त्यावर जेवायला.
तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळं म्हणतात, चार पानांच्या पत्रावळीस चौफुलं म्हणतात. पळसाचं पान मोठं असलं तर एकाच पानावर आम्ही मुलं जेवत असू, एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणत. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला. विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. दोन दिवस ती आली होती, तरीही मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले आणि डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे खाली आधाराला लाव, असं ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली, टाका लावला. परंतु चोय फार लोचट होती, टाका तुटे ना. श्याम ही दुसरी घे हो चोय, ही चांगली आहे, असं म्हणून अक्कानं दुसरी चोय चुडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले.
ही माझी पत्रावळ, वाढ मला,
आईला म्हटलं. हात पाय धुवून आलास का पण, आईनं विचारलं.
हो केव्हाच हात पाय धुतले आहेत मी, मी काही घाणेरडा नाही,
मी म्हटलं. घाणेरडा नाहीस परंतु सुसू करतो आहेस, नाक नीट शिंकरून ये, मी इकडे वाढते तोवर, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो आणि जेवायला बसलो.
पोटभर जेव हो चांगला, उगीच हट्ट करतोस, तो शेजारचा वासू एवढासा आहे पण किती छान लावतो पत्रावळ,
आई बोलत होती. मी रागानं भराभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती, तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा.
टाके जातात घशात, तरी म्हणे तूच लाव पत्रावळ. मला लावायला येत नाही, तरी म्हणे लावा,
मी रागाने म्हणालो. आमच्या घशात नाही हो जात ते, तू निष्काळजीपणे लावलीस याचं ते प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावावयास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालावयाची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी चांगली गोष्ट करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे, त्यात गर्व मानू नये. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन, असं माणसाचं ध्येय असावं. पत्रावळ लावणं असो वा ग्रंथ लावणं असो, शेण लावणं असो वा शेला विणणं असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालत, कशी सारखी घालत, टोकाला टोक मिळालेली. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करत. ते इतकी छान धुणी वाळत घालत की पाहत बसावे वाटे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील, जर ती नीट नसेल तर जेवणाराच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवो नीट जेवता आलं पाहिजे. घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही, हे म्हणता म्हणता मी चांगली पत्रावळ लावावयास शिकलो. एके दिवशी माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारलं,
चंद्रे तुझी कागदपत्रावळ?
अक्का म्हणाली,
नाही श्यामनेच लावली आहे.
वडील म्हणाले,
इतकी चांगली केव्हापासून लावायला याला लागली याला?
आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातलं नाही म्हणून तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असं सांगितलं ना, म्हणून नीट शिकला लावायला. मी आईला म्हटलं,
आता मागचं कशाला सांगतेस भाऊ, आता चांगली येते की नाही मला लावायला?
आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो?
वडील म्हणाले,
द्रोणही मी लावून ठेवलेला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो आणि त्याच्यासारखाच लावत बसलो, शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन,
मी सांगितलं. माझ्या पत्रावळीचं गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी वडिलांना द्रोण दाखवला.
चांगलं आहे, परंतु येथे चुकलं आहे. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत.
त्यांनी सुधारणा सुचवली. मी सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो हो, मला हे येणार नाही, मला ते येणार नाही. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारं काही करता येतं. मनात मात्र हवं, चंद्रे याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईनं सांगितल्याप्रमाणे अक्कानं फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला म्हणून सांगू. समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितकं गोड लागलं नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. अभिवाचन मंदार कुलकर्णी. ध्वनी संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडिओज पुणे. नाटकवाला प्रस्तुती.